चीनी मंडी .com पॉडकास्ट।
देशात परत साखरेचा साठा राहणार शिल्लक। सलग दुसऱ्या वर्षी साखरेचं विक्रमी उत्पादन झाल्यामुळं तसंच अपेक्षित निर्यात न झाल्याचा परिणाम साखरेच्या साठ्यावर होणार आहे। साखरेचा अतिरिक्त साठा मोठ्या प्रमाणावर राहणार असून एकूण 147 लाख टन साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे। देशात गेल्या हंगामात 320 लाख टन साखर उत्पादन झालं होतं। यंदा पाणी टंचाई आणि काही भागातील दुष्काळी स्थितीमुळं साखर उत्पादन कमी होईल असा अंदाज होता, पण आत्तापर्यंत साखरेचं 322 लाख टन उत्पादन झालं असून देशात एकूण 330 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे। देशाच्या बाजाराची गरज 260 लाख टन आहे आणि निर्यात 50 लाख टन अपेक्षित असली तरी ती 30 ते 32 लाख टनच होण्याची शक्यता आहे। गेल्या हंगामातील विक्रमी साखर उत्पादनामुळं देशात 107 लाख टन साखर शिल्लक होती, त्यामुळं महाराष्ट्रात हंगाम सुरू होण्यापूर्वीच 53.36 लाख टन साखर शिल्लक होती। महाराष्ट्रात अनपेक्षितपणे यंदा चांगलं साखर उत्पादन झालं असून एकूण 107,10,000 टन उत्पादन झालं आहे, त्यामुळे राज्यात जवळपास 60 लाख टन साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील गाळप हंगाम आता संपला आहे। उत्तर प्रदेशात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 112.65 लाख टन उत्पादन झालं आहे, परंतु तेथे अजूनही 68 कारखाने सुरू होते, त्यामुळे उत्तर प्रदेशात साखर उत्पादनात आणखी वाढ होईल असा अंदाज आहे।